सुपर हिट 93.5 रेड एफएम पर, वही आवाज वही अंदाज, यानी कि लाइट्स कैमरा एक्शन, शुद्धि के साथ लाइट्स कैमरा एक्शन। हॅलो अँड गुड मॉर्निंग, मी कलाकार श्रुती तुमच्यासोबत। आणि यु नो आज वार बुधवार, आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे गाणी आणि त्या मागची कहाणी। म्हणजे की जसा मूड असतो तशी आपण गाणी ऐकतो। जसं की मला आठवतंय की लास्ट टाइम मी जेव्हा लडाखला गेले तेव्हा त्या गाडीमध्ये खिडकीत बसून मी हे गाणं ऐकत होते। फीलच वेगळा येत होता यार। आणि जेव्हा कारगिलला पोहोचलो ना तेव्हा तिथलं सगळं वातावरण बघून लिटरली हातातला जो मोबाईल होता त्यावर लाऊड स्पीकरवर हे गाणं ऐकत होतो आम्ही।
वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं जहां मैं याद रहे तू।
आणि कधी कधी ऑफिसमधनं निघायला जेव्हा उशीर होतो ना तेव्हा का कोणास ठाऊक पण हे गाणं मी ऐकतेच ऐकते। आणि तेच जेव्हा रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये एखादी पार्टी होत असेल फ्रेंडसोबत तेव्हा हे गाणं म्हणजे फेवरेट। पण यु नो व्हॉट आय वॉज थिंकिंग की हीच गाणी जेव्हा हे कंपोजर्स लिहित असतील तेव्हा त्यांच्या मनात काय बरं चाललं असेल। मतलब वो कहां बैठे थे, किस ख्यालों में थे, उसकी भी शायद एक कहानी होगी ना। सो आज तुम्हाला करणार आहे मराठीतल्या काही पॉप्युलर गाण्यांची स्टोरी। जसं की संदीप खरेला इंजिनिअरिंगच्या सबमिशनच्या वेळी एक कुठलं गाणं सुचलं जे आजही खूप पॉप्युलर आहे। करणार ह्या मागची स्टोरी इन जस्ट अ बिट ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन। स्टे ट्यून्ड टू 93.5 रेड एफएम, बजाती रहो। यु नो मी इंटिरियर डिझायनिंग पण केलंय आणि तेव्हा ना शीटवर्क करत असताना माझ्या टेबलसमोर असणारी खिडकी उघडी ठेवून त्याच्या बाजूला असलेल्या पीसीवर रात्रभर आपली फेवरेट प्लेलिस्ट मी ऐकायचे। आणि अगदी परवाच त्या शीट्स बाबांनी मागच्या स्टोरूममधून काढून मला दाखवल्या त्यावर इतकी धूळ बसली होती ना, पण आठवणी मात्र अजूनही धूसर झाल्या नाही आहेत। बाय द वे ऐका, अशाच काही सबमिशनच्या वेळी संदीप खरेला सुचलं होतं कुठलं गाणं।
माझा अल्बम जो होता दिवस असे की, तर त्यावेळेला मी होतो इंजिनिअरिंगला। कसं आहे त्यावेळेची परिस्थिती लक्षात घेतली तर चांगले मार्क पडले तर तुम्ही आयदर डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं। हो सो दुर्दैवाने मला चांगले मार्क पडले। सो मी गेलो सायन्सला। मी पण मी सांगितलं होतं आईला मी इलेक्ट्रिकलला होतो, एक तुला आणून देतो सर्टिफिकेट पण नंतर फ्यूज पण नाही बदलणार आयुष्यात। सो आणि मग इंजिनिअरिंगला विशेषतः जे तिथे सबमिशन नावाचा एक भयंकर प्रकार आहे तुला माहिती आहे ना। हां, मग एक दिवस आम्ही असे लिहून लिहून वैतागलो होतो मित्र आणि ठरवलं की आता बस या सॅटरडेला काही करायचं नाही, फेकून द्यायचं सगळं, मस्त कुठेतरी जायचं हॉटेलमध्ये। असं सगळं ठरल्यामुळे मी भयंकर खुश। मग मी सायकल मारत घरी येत असताना या शनिवारी कोणी माझा नाही मी कोणाचा नाही असं एक डोक्यात ओढ आली। आणि बाय द टाइम मी घरी पोहोचेस तर त्याचा दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही। तर म्हणजे कसं सुरुवात कुठे झाली आणि घरी तर काय त्याच्यामध्ये मिसळलं, तर मला वाटतं सबकॉन्शियस मधनं तुमच्या चालू असतं काहीतरी जे येत राहत कविता।
सो असं घडलं ते गाणं। पण पोस्टर गर्ल मधलं एक गाणं वैभव जोशीला एका अशा ठिकाणी सुचलं जिथे आपलं डोकं कामच करू शकत नाही, म्हणजे समोर फक्त अंधार दिसतो आणि आयुष्यातील सगळी दुःख आठवतात। कुठली आहे ही जागा आणि कुठलं आहे ते गाणं करणार ह्या ब्रेक नंतर, अर्थात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम, बजाती रहो। माझे बाबा ना त्यांच्या उशीखाली पेपर ठेवून झोपायचे, का तर कोडं सोडवताना अडकलेला एखादा शब्द त्यांना रात्री बेरात्री आठवायचा आणि ते चक्क लिहायचे आणि ते अचूक उत्तर निघायचं माहितीये। पण वैभव जोशी या लिरिसिस्टला पोस्टर गर्ल या फिल्ममधलं एक गाणं कुठे सुचलं हे ऐकाल ना तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। ऐका,
पोस्टर गर्ल्स म्हणून जो सिनेमा आला होता क्षितिजनी खूप चांगली गाणी लिहिली होती त्याची, पण मला पुष्पांक आणि समीर पाटील यांचा फोन आला की सर एक गाणं एंड स्क्रोलला पाहिजे, सिनेमात नसणार आहे पण हे गाणं तुम्हीच लिहायचं आहे। आणि ते रखुमाईचं गाणं होतं पण काही केलं ते सुचतच नव्हतं। अनफॉर्च्युनेटली माझ्या एका स्नेहांचा तेव्हा देहांत झाला होता आणि मला तिथे जावं लागलं तो वैकुंठात। तिथे ते आम्ही त्या गुरुजींसाठी थांबलो ज्या गोष्टींचा मला प्रचंड तिटकारा आहे आणि सगळं तिथे थांबलो होतो, ती बॉडी तशीच ठेवली होती आणि ऍक्च्युली तिथे ती ओळ सुचली की तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना। पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात रखुमाईला जागा नाही आहे आणि त्यामुळे तो पांडुरंग विठ्ठल एकटा आहे, म्हणून तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना।
संसार पेलना
कसलं अप्रतिम गाणं त्याने लिहिलं नाही, पण गुरु ठाकूर हा इतका टॅलेंटेड माणूस आहे ना की मला असं वाटतं की स्वारगेट ते शिवाजीनगर जाता जाता देखील ना इतक्या कमी वेळात एखादं उत्कृष्ट गाणं त्याला सुचू शकतं किंवा तो लिहू शकतो. आणि असं मी का म्हणते हे तुम्हाला कळणार आहे त्यांनी सांगितलेल्या गाण्याच्या स्टोरीनंतर. ते गाणं होतं खेळ मांडला. ऐका नटरंग मधलं हे गाणं त्याला कसं सुचलं आणि कुठे सुचलं.
खेळ मांडलाचा किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे की ते गाणं लिहिलं म्हणजे तो गुणा तो फळ उभारतोय आणि तो अत्यंत हताश झालाय की ती मुलगी सापडत नाही आणि एका ठिकाणी तो ती मुलगी शोधायला जातात त्याला मरेच तोर मारतात. तर बायको त्यावर त्याचं त्याला सांत्वन करणं तीच म्हणते की माझं नशीबच फुटलं की माझ्या नशीब असा नवरा आला. आणि तो हताश होतो, ती पाठशे कदर उठून निघून जातो. आणि त्यात आमच्या डोक्यात विचार होतो की गावात कुठेतरी खेळ चाललेत, पावसाळा सुरू झाल्यामुळे लावणी ते येत नाहीत, सगळे कापणीच्या कामाला गेलेत. तर त्या मुलीनं ते झिम्मा पुगडे वगैरे ते खेळ असतात ना त्यांचे, पारंब्यानं हे करतात मंगळागौरी, तर त्याचा उल्लेख होता की सगळ्यांचे खेळ सुरू आहेत, माझाच खेळ मात्र काम ओढला. तर हा थॉट घेऊन अजय अतुलने एक ट्यून केली होती, ते त्याचे ती कॅचलाईन खेळ मोडला अशीच होती की डा 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 खेळ मोडला असं त्यांच्या डोक्यात होतं. आणि मग डी डा 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 आणि तो त्यांचं म्हणणं होतं की हा हे दुःख आहे, कुठलाही कलाकार आउट ऑफ द वे जाऊन जेव्हा काहीतरी करतो तेव्हा सगळे लोक त्याच्या विरोधात जातात. प्रत्येक स्ट्रगल करणाऱ्या माणसाला चिअरअप करणारं गाणं पण असावं, त्याची वेदना असावी. मी अजय ओशिवऱ्याला त्यांच्या स्टुडिओत मी बोरविलं याला निघालो, मी ऑटोमध्ये होतो आणि ते ऐकत ऐकत येत होतो, मी मोबाईलवर रेकॉर्ड केली होती. आणि ऐकता ऐकता मी बोरविलला पोचेपर्यंत मला त्या लाईन ते कागदावर लिहिणं अजयला पाठवलं, मला अजून आठवलं की माइंड ब्लोईंग. आणि असं त्याने मला फोन केला होता, त्याच्यानंतर तो फोन आला आणि म्हणतो की अंगावर काटा आला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं, गुरु मी रडतोय, ही अजयची पहिली रिॲक्शन होतं. तो म्हणाला का, तर तू जे लिहिलं आहेस ना तर मला माझा आणि अतुलचा स्ट्रगल आठवला. त्यानंतर रवीला ऐकवलं तर रवी म्हणाला अरे यार मलाही माझे जे जे नंतरचे दिवस आठवले. तर या शब्दांतनं ते सगळं आलंय.
आहे की नाही अप्रतिम स्टोरी. पण आता ह्या गाण्यांच्या कहाण्यांचा खेळ जो आहे तो इथे संपलाय. मात्र तुमच्यासाठी मी एक खेळ घेऊन येते आहे, तो म्हणजे एक इंटरेस्टिंग शब्दकोड्यांचा कॉन्टेस्ट. त्यासाठी वाट बघा आणि मीनवाईल तुम्हाला या गप्पा आवडतायत नाही आवडतायत मला नक्की कळवा. ऑन माय इन्स्टा हँडल आरजेश्रुती RJSHRUTII ह्या नावाने माझं इन्स्टा हँडल आहे, इकडे मला नक्की मेसेज करा. 93.5 FM बजाते रहो.